नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज 6 वाजता संपेल. या टप्प्यात राज्यातल्या 8 जागांसह देशातल्या एकूण 89 जागांवर शुक्रवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, नवनीत राणा, रामदास तडस, प्रतापराव पाटील चिखलीकर, संजय जाधव यांच्यासह प्रकाश आंबेडकर, महादेव जानकर असे अनेक महत्वाचे उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. अमित शाह आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या आज सभा झाल्या. पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी प्रवीण राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांची पालघर, दापोली, रायगड, ठाणे परिसरातली 73.62 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं आज जप्त केली आहे. मुंबईत झवेरी बाजार परिसरातून महसूल गुप्तचर संचालनालयानं 9 किलोग्रॅम सोनं आणि 16 किलोग्रॅम चांदी हस्तगत केली. आफ्रिकेतून अवैध मार्गानं आणलेलं हे सोनं आणि चांदी वितळवण्यासाठी आणली होती. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या गडावर पेढ्यांच्या नावाखाली हलवा विक्री करणाऱ्या 5 दुकानांवर अन्न औषध प्रशासनानं कारवाई केली आहे. या विक्रेत्यांकडची सुमारे 6 लाख रुपये किमतीची 2000 किलो भेसळयुक्त मिठाई विभागानं नष्ट केली. माहिती तंत्रज्ञान यंत्रणेतल्या त्रुटींमुळे ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून नवे ग्राहक न जोडण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेला दिले आहेत. नवे क्रेडिट कार्ड देण्यावरही रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले आहेत. पुढील आदेशापर्यंत रिझर्व्ह बँकेचे हे निर्बंध कायम राहणार आहेत. विद्यमान बँक खातेधारक आणि क्रेडिट कार्ड धारकांना मात्र कोटक महिंद्रा बँक सेवा देऊ शकेल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज 114 अंकांची वाढ झाली आणि तो 73,853 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 34 अंकांची वाढ नोंदवत 22,402 अंकांवर बंद झाला. उत्तर कोकणातल्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. तर कोकणातल्या तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि सोसाट्याचा वारा वाहील आणि हलका पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.